ವಂದೇ ಗುರುಣಾಂ ಚರಣಾರವಿಂದೇ ಸಂದರ್ಶಿತ ಸ್ವಾತ್ಮ ಸುಖಾವಬೋಧೆ ಜನಸ್ಯ ಯೇ ಜಾಂಗಲಿಕಾಯಮಾನೇ ಸಂಸಾರ ಹಾಲಾಹಲಮೋಹ ಶಾಂತಯೇ. ಪುಂಡಲೀಕವರದೇ ಹಾರಿ ವಿಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಮ್ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ್ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ ಜಯ ಜಯ. ಯದ್ಯತ್ ವಿಭೂತಿಮತ್ ಸತ್ವಂ ಶ್ರೀಮತ್ ಊರ್ಜಿತಮೇವ ವಾ ತತ್ತದೇವಾವಗಚ್ಛತ್ವಂ ಮಮ ತೇಜಂಶ ಸಂಭವಂ ಅಥವಾ ಬಹುನೈತೇನ ಕಿಂ ಜ್ಞಾತೇನ ತವಾರ್ಜುನ ವಿಷ್ಟಭ್ಯಾಹಂ ಇದಂ ಕೃತ್ಸ್ನಂ ಏಕಾಂಶೇನ ಸ್ಥಿತೋ ಜಗತ್. ದಹಾವ್ಯಾ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ಶೇವಟ್ಸೆ ದೋನ್ ಶ್ಲೋಕ ಆಯ್ತು. ज्या ठिकाणी संपत्ती आणि ऊर्जितावस्था श्रीमत ऊर्जितम एव वा, ज्या ठिकाणी दिव्य अशी संपत्ती लक्षण आणि ज्या ठिकाणी ऊर्जित झालेली अशी स्थिती आहे, त्या विभूतींच्या ठिकाणी ज्यांच्या ठिकाणी सत्व आहे अशा विभूतींच्या ठिकाणी माझाच तेज अंश आहे असं तू समज. माझ्या तेजाच्या अंशाने त्या आहेत असं तू समज, असं तू जाण. सत्व याचा अर्थ सत्व रजतम, याच्यातले सत्व नाहीत. सत्व म्हणजे माणसाच्या किंवा व्यक्तीच्या किंवा पदार्थाच्या अंतर्यामी असणारी मूलगामी अशी प्रेरणा, त्याला सत्व असं इथं म्हटलेलं आहे. तेजाची प्रेरणा ही सत्व. विभूती तर सर्व ठिकाणी आहेत, पण ज्यांच्या ठिकाणी असं सत्व आहे, ईश्वरत्व दिसून येत आहे आणि ज्या ठिकाणी श्री आणि ऊर्जित अशा दोन्ही गोष्टी आहेत, त्या त्या ठिकाणी माझाच तेजाचा संभव, तेजाच्या अंशाचा संभव आहे असं तू समज. किंवा अथवा बहुनैतेन, बहुना येतेन किम ज्ञातेन तवार्जुन, किंवा वेगवेगळ्या अशा कुठं कुठं तू मला जाणशील. विष्टभ्याहम इदम कृत्स्नम एकांशेन स्थितो जगत, माझ्या एका अंशानी हे सर्व जगत तोललं गेलेलं आहे. माझा एक अंश या जगतामध्ये सर्वत्र व्यापून राहिलेला आहे असं तू समज. जे विस्तारलेलं विश्व आहे ते विश्व माझ्या एका अंशाचीच गोष्ट आहे. एका अंशानीच मी सर्व विश्वामध्ये विस्तारून राहिलेलो आहे. मी फार व्यापक आहे. अर्थात माझ्या एका अंशानी निर्माण झालेल्या या विश्वाच्या चराचरामध्ये मी भरून राहिलेलो आहे. मी कुठं आहे आणि कुठं नाही असं सांगू मी सर्वत्र आहे, सर्व विश्वामध्ये मी व्यापून राहिलेलो आहे. अथवा एकले एक बिंब गगनी प्रभा फाके त्रिभुवनी तेवी एकाकियाची सकळ जनी आज्ञा पाळीजे. जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती आलिया ठाया ते जाण धनंजया विभूती माझी. अथवा एकले एक बिंब गगनी प्रभा फाके त्रिभुवनी एकुलता एकमेव असं बिंब गगनामध्ये दिसतं, पण त्याची प्रभा सर्वत्र फाकलेली दिसते. त्याच्याच प्रभेनी सर्व विश्व उजळून निघालेलं दिसतं. तेवी एकाकियाची सकळ जनी आज्ञा पाळीजे, त्याप्रमाणे माझ्या एकाचीच सर्व जगत आज्ञा पाळून राहिलेलं आहे. तया ते एकले झणी म्हण तो निर्धन या भाषा नेण आणि ते एकटच आहे असं तुला म्हणावंसं वाटेल, एकाकी आहे असं तुला म्हणावंसं वाटेल, तसा तुला मोह होईल, पण तसं तू म्हणू नकोस. तया ते एकाके तया ते एकले झणी म्हण तू एखाद वेळेला म्हणशील, पण तसं तू म्हणू नकोस. ते एकटं मुळीच नाही तो निर्धन या भाषा नेण. त्या एकट्याच्या ठिकाणी अशी काय संपदा आहे अशा प्रकारची भाषा तू कदापि उच्चारू नकोस. काय कामधेनु सवे सर्वस्व हन चालत असे. कामधेनु जेव्हा जाते तेव्हा तिचं सगळं सामर्थ्य तिच्या पोटातच दडलेलं असतं. तिचं सगळं सामर्थ्य थोडंच दाखवत ती चालते. विश्वामित्रांनी वसिष्ठांना कामधेनू मागितली की अशा प्रकारची लोकांचं कल्याण करणारी अशी धेनू एका ऋषीच्या आश्रमात उपयोगाची नाही. मी राजर्षी आहे, माझ्याकडे ही असली पाहिजे. सर्वसाधारण रजोगुणी माणसाला जगातलं सगळं चांगलं चांगलं आहे ते माझ्याचकडे असलं पाहिजे असं वाटतं. याला सगळ्यात चांगला न्याय देऊ शकेन तो मी. जर खुर्ची असेल तर त्या खुर्चीला सगळ्यात चांगला न्याय मी देऊ शकेन. सत्तेला सगळ्यात चांगला न्याय मी देऊ शकेन. धनाला सगळ्यात चांगला न्याय मी देऊ शकेन. माझ्याजवळ ते असलं पाहिजे. तशा प्रकारे विश्वामित्रांना वाटलं की सगळ्यात चांगला न्याय कामधेनू अशी ऋषींच्या आश्रमात बांधून ठेवलेली. एवढ्या हजारो सैनिकांना जेवण पुरवणारी एवढी अपरिमित शक्ती जिच्याकडे आहे ती याच्याकडं या ब्राह्मणाकडे उपयोगाची काय. ही खरं म्हणजे माझ्यासारख्याकडे असली पाहिजे. तेव्हा वसिष्ठ म्हणाले की ही स्वर्गातून आलेली आहे आणि आपणहून माझ्याकडे आलेली आहे. आपणहून येत असेल तर घेऊन जा. विश्वामित्र तिला नेण्यासाठी म्हणून आज्ञा देऊ करतात तेव्हा त्याच्या सैनिकांना ती जुमानत नाही. एवढंच नव्हे तर अधिक सैनिक पाठवले तर तिच्यातूनच सैनिक निर्माण झाले आणि त्यांनी पराभव केला. जणू त्या आश्रमाशी वैर असल्यासारखे सर्व सैनिक त्या आश्रमावर चालून गेले कामधेनू करता, तर त्या कामधेनूंनी आपल्यातून सैनिक निर्माण केले आणि विश्वामित्रांचा पराभव केला. एवढी तिची शक्ती, ती काय सतत आपल्याबरोबर सैनिक घेऊन फिरते. हजारो मंडळींना स्वयंपाक वाढण्याची जिची शक्ती, ती काही रोज स्वयंपाक तयार करते आपल्या अवतीभोवती. तिला त्याची आवश्यकता नाही. काय कामधेनू सवे सर्वस्व हन चालत असे असा सगळा संभार घेऊन चालण्याची तिला गरज नाही. तसा मी जो एकटा आहे त्या मला एकटा तू कधीही समजू नकोस. परमात्म्याविषयी म्हणतात तो एकमेव आहे, पण एकमेव पुरेसा आहे. याचाच उलटा प्रसंग महाभारत काळामध्ये शिष्टाईला गेलेला असताना झाला. दुर्योधन म्हणाला की तुझ्याबरोबर निशस्त्र अशा तुला मी आता बंदी बनवतो, तू काय आमची शरीर मातीला मिळवशील. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले करून तर पहा, बंदी बनवून तर पहा, बनू शकत असशील तर. आणि त्यावेळेला त्यांनी आपलं एक अद्भुत असं विष्णू, व्यापक विष्णू स्वरूप दाखवलं अशी आख्यायिका आहे की ज्याच्या अंगोपांगावर सर्व होते, सनत कुमार, मरीची, सर्व ऋषी. सूर्य, चंद्र, तारांगण, हजारो यादव वीर. तेव्हा ते म्हणाले की मी जिथं जिथं जातो तेव्हा विश्वरूपासह जातो. मी एकटा आहे असं वाटलं तरी मी एकटा कधीही नसतो. तया ते एकले झणी म्हण तो निर्धन या भाषा नेण, काय कामधेनू सवे सर्वस्व हन चालत असे. तिये ते जे जेधवा जो मागे तेते एक सरीची प्रसवो लागे, तेवी विश्व विभव तया अंगे होऊनी असती. सर्व विश्व विभव विश्व संपत्ती त्याच्या अंगोपांगावर सहज गत्य असते. तया ते ओळखावया हेची संज्ञा, जे जगे नमस्कारी जे आज्ञा. ऐसे आथी ते जाण प्राज्ञा अवतार माझे. मी आहे एखाद्या ठिकाणी विशेषत्वानी मी आहे हे ओळखण्यासाठी एक खूण आहे, ती म्हणजे जे जगे नमस्कारी जे आज्ञा. जग नमस्कार करून आज्ञा मागतं ज्यांच्यापाशी, त्यांच्यापाशी मी विशेषत्वानी आहे. ऐसे आधी ते जाण जे असे असतात ते तू असं समज, जाण प्राज्ञा अवतार माझे, ते माझे अवतार आहेत असं तू समज. आणि सामान्य विशेष हे जाणणे येथे महादोष, पण त्यांना मी जरी अवतार म्हटलो तरी इतरांना मी सामान्य म्हणत नाहीये. का जे मीची एक अशेष विश्व हे म्हणवनी, त्या ठिकाणी माझा विशेष आविर्भाव आहे एवढंच, पण बाकीचे सामान्य आहेत असं नाही. याचं कारण मीची एक अशेष विश्व हे म्हणवनी, निशेष विश्वामध्ये सर्वत्र मीच भरून राहिलेलो आहे. तरी आता साधारण आणि चांगू ऐसा कैसे निपा कल्पावा विभागू. म्हणून साधारण विभूती आणि श्रेष्ठ विभूती अशा प्रकारचा विभाग तरी कसा तुला सांगणार. वाया आपुलिये मती वंगू भेदाचा लावावा, एरवी तूप कासया घुसळावे. तूप जर करायचं असेल तर दही घुसळायचं, तूप घुसळण्याचा काय उपयोग. सर्वात शेवटचं प्रॉडक्ट जे झालेलं आहे ते आता घुसळण्याची काही आवश्यकता नाही. अमृत का रांधून अर्धे करावे, आठवत ठेवून अजून चांगली चव यावी म्हणून अमृत थोडंच रांधून अर्ध करावं. हा गा वायूसी काय पा डावे उजवे अंग आहे. आपल्या कल्पनेतही बसणार नाहीत अशा उपमा ज्ञानेश्वर महाराज देतात. पै सूर्यबिंबासी पोट पाठी पाहता नासेला आपुली देठी. सूर्यबिंबाचं पोट कुठं आहे आणि पाठ कुठं आहे हे निरखून पाहायला गेलं तर आपलीच दृष्टी जाईल. देवी माझ्या स्वरूपी गोठी सामान्य विशेषाची नाही. आणि सिनाना इही विभूती मज अपाराते मविसील किती. आणि वेगवेगळ्या अशा माझ्या विभूती मी इतका अपार आहे विश्वात भरून राहिलेला त्या मला अपाराला किती म्हणून मोजशील माझ्या विभूती या नावाने. म्हणून किंबहुना सुभद्रापती असो हे जाणणे. म्हणून काही विभूती सांगितल्या. आणि याच्या पुढं वेगळे वेगळेपणानी जाणणं बाज झालं असं भगवंत म्हणाले. आता पै माझे नि एके अंशे हे जग व्यापिले असे. माझ्या एका अंशाने हे सर्व विश्व व्यापून घेतलेलं आहे. या लागी भेदू सांडूनी सरीसे साम्ये भज. या करता इथं भेदभाव टाकून दे आणि समत्वानी माझ्याकडे पहा म्हणजे विश्वाकडे पहा आणि विश्वाला भज समत्वानी. इथं उंच नीच अशी भावना मनात न धरता सर्वत्र सरीशा भावानी सारख्या भावानी समत्वाच्या भावानी विश्वाकडे पहा आणि विश्व मी आहे असं लक्षात घेऊन मला सादर हो. ऐसे विबुध वन वसंते पेणे विरक्तांचे नि एकांते. बोलिले जेथ श्रीमंते श्री कृष्ण देवे. विबुध म्हणजे अतिशय जाणकार ज्ञानी बुद्धिमान ज्यांची बुद्धी चोख झालेली आहे असे. अशा ज्ञानी पुरुषांच्या वनामध्ये जणू वसंत असलेले असे. वसंत ऋतू जसा आला की आपोआप वनश्री फुलते फळते नवीन पालवी फुटते. मी असा एक विनोद वाचला होता की एका प्राध्यापकाची पत्नी ते त्यांच्या अभ्यासिकेत काहीतरी लिहित वाचत बसलेले असताना मोठ्या आनंदाने एकदम येऊन त्यांना सांगते की वसंत ऋतू आला कोकिळा ओरडायला लागली. ते म्हणाले की त्यांना सांग की नंतर या आता माझा अभ्यास चाललेला आहे. ज्ञानी पुरुषांना ज्यांची बुद्धी अत्यंत चोख झालेली आहे अशा पुरुषांना पुरुषांच्या वनामध्ये देखील वसंत ऋतू सारखे असलेले. निरनिराळे मुनी ऋषी ऋषीवर व्यासांसारखे भीष्मांसारखे असे विबुध त्यांच्यामध्ये जेव्हा श्रीकृष्ण जात असत तेव्हा त्यांच्या प्रज्ञेला अजून अजून धुमारे येत असत, अजून ते ताजे टवटवीत होत असत, ते जाणत असत की प्रभू आला. त्यांच्या ज्ञानाला जणू पालवी फुटत असे. असे श्रीकृष्णांच्या व्यक्तिमत्वाचं ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं जे वर्णन आहे ते देखील फार विलक्षण आहे. ऐसे विबुध वन वसंते तेने विरक्तांचे नि एकांते. तसंच जे विरक्त आहेत, आणि विरक्त याचा अर्थ जे विषयांपासून दूर झालेले आहेत असे, विषयांपासून ज्यांनी आपल्या स्वतःला बाजूला केलेला आहे असे ते विरक्त. कशाकरता ते विरक्त आहेत? सामान्यपणाने आपल्याला विषयांपासून बाजूला नेणारे म्हणजे अरे बापरे, कारण विषयाचं एवढं प्रेम असतं. खाण्यापासून बाजूला घेतलेले स्वतःला, फिरण्यापासून बाजूला घेतलेले, म्हणजे मग हे जगतात कशाकरता, कशाकरता आपल्याला बाजूला घ्यायचं? तू चहा कॉफीही पीत नाहीस, हॉटेलमध्येही जात नाहीस, सिनेमा नाटकही पाहत नाहीस, चांगले चुंगले कपडेही घालत नाहीस, आणि कुठे आउटिंगलाही जात नाहीस, मग जगतोस कशा करता? अशा प्रकारची धारणा, जणू हे सर्व म्हणजेच जीवन आहे, हे नाही म्हणजे फारच कठीण असं असल्यामुळे विरक्त शब्द ऐकला की जरा भीती वाटल्यासारखं होतं. विषयांपासून अशा करता बाजूला झालेले आहेत की विषयांचं जे सुख आहे त्या सुखापेक्षा निर्विषय सुख अधिक समर्थ आहे समाधान देण्यासाठी. जसं विषयात आनंद आहे आहे, तसं निर्विषयामध्ये अधिक आनंद आहे. मात्र तो जर घ्यायचा असेल तर विषयाचा जो आनंद आहे तो थोडा बाजूला सारायला लागतो, म्हणून जे विरक्त झाले. हे विरक्त एकांतामध्ये परांची खानी व्यतृणत स्वयंभू तस्मात परान पश्यती नांतरात्मन. इंद्रियांची मुख बाहेर असल्यामुळं ती बाहेर दाखवतात. केचित धीरा हा प्रत्येकात्मान ऐक्षित, पण कोणी एखादा धैर्यवान पुरुष ते बाहेरचं सुख आहे ते सुख सोडून डोळे मिटून घेतो, डोळे मिटून घेतो आवृत्त चक्षुहू अमृतत्व मिच्छन. डोळे मिटून घेणं हे लक्षणाने समजायचं, सगळी इंद्रिय बंद करतो आणि आत जे त्याच्यापेक्षाही अधिक सुख आहे, ज्या सुखाला अमृत असं म्हणतात, त्याची इच्छा करतो. एकांतात हे शक्य आहे, एकांतात बसून हे साधलं जातं. विषयाची वितृष्णा निर्माण विषयापासून दूर गेलेला आहे तर अधिक समाधानासाठी दूर गेलेला आहे, अधिक समाधान मिळवण्यासाठी विषयापासून दूर गेलेला आहे. जर तसा कोणताही हेतू नाही तर वैराग्य हे त्रासदायक आहे. वैराग्य छळतं, वैराग्य त्रास देतं. कारण ते समाधानही मिळत नाही आणि ते मिळवण्यासाठी म्हणून धैर्य नाही, आणि इकडचं समाधान तर रोखून धरलेलं आहे, त्यामुळे विरक्तीची भीती वाटते. विरक्ती म्हटल्याबरोबर घाबरायला झाल्यासारखं होतं. पण हे अमृतत्वाची इच्छा करणारे जाणून बुजून आपल्याला विषयांपासून दूर करतात आणि आत वळून पाहतात आणि आतलं सुख घेतात. ते वेगळेपणे भोगीजे, जैसे पक्षीये फळ चुंबीजे तैसे नाही, तेथ विसरीजे भोगितेपणही. आणि आत त्या स्वरूपाशी एकरूपता साधतात. हे सर्व एकांतामध्ये घडतं. हे एकांतात घडतं. हे सहाव्या अध्यायामध्ये देखील योगी युंजीत सततम आत्मानम रहसी स्थिता एकाकी यत चित्तात्मा निराशी ही अपरिग्रहा. एकांतात आणि एकटा राहतो. असं दोनदा एकांत हा शब्द वापरलेला आहे. त्याच्यातला पहिला एकांत आहे तो लोकांतापासून दूर म्हणून एकांत आहे. आणि एकाकी हा शब्द आहे तो मनाखेरीज, वृत्तींखेरीज, तर्काखेरीज एकटा राहतो. कारण एकटा राहिल्यानंतर देखील मन आहेच बरोबर, जे आपल्याला विश्वामध्ये घेऊन जाईल, त्याच्याखेरीज राहतो. असा एकटा राहून तो मिळवतो काय? जे मिळवतो स्वरूप सुख, आत्मसुख, परमात्म सुख, तोच हा मूर्तिमंत होऊन राहिलेला आहे श्रीकृष्ण. ऐसे विबुध वन वसंते तेने विरक्तांचे नि एकांते. विरक्त एकांतामध्ये ज्याला प्राप्त करण्याची इच्छा करतात असा योगी ध्यान विश्रांती. योगी ध्यानामध्ये ज्या ठिकाणी विश्रांतीला जातात तोच मूर्तिमंत हा होऊन राहिलेला आहे. बोलिले जेथ श्रीमंते श्रीकृष्ण देवे. ज्याच्यापाशी श्री ही म्हणजे लक्ष्मी आहे, ज्याची दासी होऊन राहिलेली आहे, ज्याचे पाय चुरत राहिलेली आहे, ज्याची पत्नी लक्ष्मी आहे, असा तेथ अर्जुन म्हणे स्वामी येतुले हे राभस्य बोलिले तुम्ही, जे भेदू एक आणि आम्ही सांडावा एकी. अर्जुन म्हणतो की केवढी मोठी गोष्ट तुम्ही बोललात. येतुले हे राभस्य बोलिले तुम्ही, जे भेदू एक आणि आम्ही सांडावा एकी. भेद हा एक आहे, परमात्म्यापासून जगत वेगळं पाहणं हा भेद. हा भेद ही एक गोष्ट आहे आणि ती आम्ही सोडून द्यावी ही दुसरी गोष्ट आहे. परमात्म ज्ञान परमात्मा स्वरूपाने सर्वत्र भरून राहिलेला आहे, पण भेदानी भेददृष्टी आमच्यापाशी आहे म्हणून आम्ही ती जगतामध्ये पाहतो. असं म्हणताना तुम्ही चुकून असं करताय की परमात्मा आणि मी एकमेकांपासून वेगळे आहोत अशी भाषा तुम्ही बोलताय. हे स्वामी भगवंत, की हा भेद वेगळा आणि मी वेगळा असं तुम्ही बोलताय. जेव्हा जग एकांशाने तुम्ही भरून आहात असं तुम्ही म्हणता, तेव्हा मी नाही का आलो त्याच्यात? हे विसरून तुम्ही मला असं सांगताय की मी एकांशाने सर्वत्र भरून राहिलेलो आहे, ते तू भेद सांडून पहा. भेद सांडून पहा असं म्हणताना मी देखील परमात्माच आहे हे विसरताय कसे? असं अर्जुन भगवंतांना म्हणतोय. बघा सत्यभाव कसा आला, कसं तुम्ही मला हे सांगताय. हा हो सूर्य म्हणे काय जगाते अंधारे दवडाका परवते. सूर्य काही असेल जगाला सांगतो का की आम्ही येतोय आता अंधार नाहीसा करा, अंधाराने पळून जावं. तो आला की अंधार नाहीसा होईल. तशी ही भेदबुद्धी गेली जगताकडे पाहण्याची, किंवा जगतच परमात्मा असं म्हणत असाल तेव्हा मी नाही का परमात्मा, मला कशाला सांगताय की भेद सांडून तू या विश्वाकडे पहा, मी परमात्माच झालो. सूर्य काय असं म्हणतो की अंधार दवडा, मी येतो आहे, त्यांनी यावं अंधार आपोआप बाजूला जाईल. तशी ही दृष्टी एकदा तुम्ही दिल्यावर मला भेद तू सांड, भेद सोडून दे, असं वेगळं कसं सांगतोयस, असं अर्जुन श्रीकृष्णांना विचारतोय. देवी ढसाळ म्हणो देवा तूते तरी अधिक हा बोलू. आणि तुम्ही ढसाळपणाने असं काहीतरी चमत्कारिक बोलताय असं जर मी आता तुम्हाला म्हणायला लागलो तर जरा तुमच्याशी अधिकच बोलतोय असं होईल. पण तुम्ही असे बोललातच कसे, असा प्रश्न अर्जुनाला निर्माण झाला. तुझे नामची एक कोणी वेळे, जयाची मुखासी का काना मिळे, तयाची या हृदयाते सांडूनी पळे भेदूची साच. तुझं एक नाम जर एखाद्या वेळेला ज्यांच्या मुखाशी का काना मिळे, मुखामध्ये आलं किंवा कानामध्ये ऐकलं गेलं, ज्यांच्या बाबत असं घडतं तयांच्या हृदयाते सांडूनी पळे भेदूची साच, त्यांच्या हृदयभूमीतून भेदू भेद पूर्ण नाहीसा होतो. जगत आणि परमात्मा हे वेगवेगळे आहेत, मी जगत आणि परमात्मा एकमेकांपासून वेगळे आहोत, अशा प्रकारचा भेद नाहीसा होतो. जर तुझ्या नामाचा एवढा महिमा, तो तू परब्रह्मची असिके, असा तू स्वतः परब्रह्म स्वरूप असताना मज दैवे दिधलासी हस्तोदके. आणि इतक्या दैव बळाने तू मला मिळालास, जसा हस्तोदक सहज हातावर कोणीतरी उदक सोडावं तसा तू मला इतक्या सहज गत्या प्राप्त झालास, तुझ्याकरता किती खटपट करतात जन्मच्या जन्म, जन्मानुजन्म तुझ्याकरता प्रयत्नशील राहतात. तो हस्तोदक जसं लाभावं तसा तू मला मिळालास, तरी आता भेदू कायसा के देखावा कवणे, असा तू मला जर मिळालास तर आता भेद कुठे, कसला भेद, भेदू कायसा, भेद राहीलच कसा, असा अर्जुनच भगवंतांना म्हणतोय. कोणता भेद, कोणी पाहावा, तुझ्या उद्देशाने माझा विस्तार मी केवळ सांगितला असं भगवंत अर्जुनाला जे म्हणाले, नांतोस्ति मम दिव्यानाम विभूतीनाम परंतप एष तुद्देशतः प्रोक्तो विभूतेर विस्तरो मया, माझ्याकडून या विभूतींचा विस्तार केवळ तुझ्या कारणाकरता झाला. विभूतींचा विस्तार करता करता एका अंशाने सर्व जगत मी व्यापून राहिलोय असं तू सांगितलंस, त्याच क्षणाला मी तो तू असं होऊन गेलं. तुझं नाम एक वेळ कानावर आलं अथवा मुखात आलं तरी देखील हृदयातला भेद नाहीसा होईल, तो तू परब्रह्म उघडा अनध्यस्त विवर्त असं गुलाबराव महाराज म्हणत असत. न झाकता विवर्तासारखं दिसणारं, विवर्त म्हणजे एका वस्तूवर दुसरी वस्तू प्रतिबिंबित होणं म्हणजे विवर्त. जसं सोन्यावर अलंकार या नावाची एक वेगळीच वस्तू भासत राहते. म्हणून मला हा दागिना हवा, हा दागिना नको, अशा प्रकारे निवडानिवड केली जाते. खरं म्हणजे एक सोनंच आहे. तू उघड परब्रह्म, सरळ सरळ परब्रह्म, न झाकलेलं विवर्त, जे तुला पाहावं तरी देखील परब्रह्मच पाहावं, डोळे मिटून घ्यावेत तरी देखील परब्रह्मच आत लक्षात यावं, असा तू परब्रह्म मला मोठ्या दैववशात प्राप्त झालास, आता भेद कसला आलाय, असं अर्जुन भगवंतांना म्हणतो. जी चंद्रबिंबाचा गाभारा रिगालिया वरीही उबारा, चंद्रबिंबाच्या गाभाऱ्यामध्ये नेऊन बसवलं. आधी चंद्रबिंब म्हणजे किती शीतल, या दिवसातलं चंद्रबिंब तर या शरद ऋतूतलं चंद्रबिंब फार विलक्षण. ज्ञानेश्वर महाराज त्याचं वर्णन शारदेची चंद्रकळे माझी अमृत कण कोवळे, कारण आकाश इतकं निरभ्र असतं की चंद्रबिंब फार शीतल होऊन जातं या काळात. असं शीतल स्वभावत असणारं चंद्रबिंब, त्याचं चांदणं किती शीतल, त्याच्या गाभाऱ्यात एखाद्याला नेऊन बसवलं. जी चंद्रबिंबाचा गाभारा रिगालियावरीही उबारा, त्याच्या गाभाऱ्यात जाऊन बसल्यावर देखील उकडते उकडते फॅन लावा. काही जण उन्हाळ्याबाबत अशक्त असतात, त्यांना कुठेही गेलं तर लगेच वर बघतात. जसं मी थंडी सहन होत नाही, थंडीच्या बाबत मी अशक्त आहे, म्हणून या लोकांना उन्हाळ्याबद्दल अशक्त म्हणतो बर का. तर अर्जुन म्हणतो की चंद्रबिंबाच्या गाभाऱ्यात नेल्यानंतर देखील ते उकडते म्हणतील, तरी राणेपणे शारंग धरा बोला हे तुम्ही, असं म्हणण्यात काय अर्थ आहे की चंद्रबिंबाच्या गाभाऱ्यात नेऊन बसवलं तरी देखील उकडतंय. परी राणेपणे शारंग धरा, पण आता तुम्ही राणे आहात काय करणार, हे तुम्ही बोलावं आणि आम्ही ऐकावं, असं अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे. मला भेद सांड, म्हणजे भेद सांडून माझ्याकडे पहा, हे बोलणं किती लागलं बघा त्याला. की चंद्रबिंबाचा, जी चंद्रबिंबाचा गाभारा रिगालिया वरीही उबारा, परी राणेपणे शारंग धरा बोला हे तुम्ही, तुम्हाला हे श्रोप्त बोलणं, तुम्ही राणे काय करणार आता. तेथ सावियाची परितोषोनी देवे, याच्या बोलण्यावर श्री कृष्ण संतुष्ट झाले. अर्जुनाचं हे बोलणं ऐकून अर्जुना ते आलिंगिले जीवे, आणि असं म्हटल्याबरोबर अर्जुनाला जवळ घेऊन आलिंगन दिलं. मग म्हणे तुवा न कोपावे आमुजी या बोला, आम्ही असं म्हटलो म्हणून तू रागावू नयेस, असं भगवंत अर्जुनाला म्हणाले. आम्ही तुझं भेदाची या वाहणी सांगितली, जे विभूतींची कहाणी आम्ही तुला भेद जावा म्हणून, जी विभूतींची कहाणी म्हणजे अनेक प्रकारच्या विभूती सांगितल्या, ते अभेदे काय अंतकरणी मानिली की न मने, ते अभेद अंतकरणाने तू ऐकलीस की तुला हे समजलं पटलं नाही, हेची पहावया लागी नावेक बोलिलो बाहेरी सवडी या भंगी. हे तुला समजलं की नाही खरं, हे पाहण्यासाठी, याची परीक्षा घेण्यासाठी म्हणून आम्ही क्षणैक, तू अभेदाने नटलेला आहेस हे लक्षात घेऊन देखील अशी भावना केली की तू या अभेदाच्या बाहेर आहेस, भेदबुद्धीचा आहेस आणि तुझ्याशी बोललो, पण लक्षात आलं की तू पूर्ण अभेद भूमिकेवर, अभेद भावावर, अद्वैत भावावर आहेस. तव विभूती तुझं चांगी आली या बोधा, तेव्हा असं लक्षात आलं आता तुझ्या या बोलण्यावरून की या विभूतींनी तुला योग्य रीतीने बोध झालेला आहे. तेथे अर्जुन म्हणे, देवे हे आपुले आपण जाणावे, मला काय बोध झाला आहे तुमचातलं तुम्ही जाणा. परी देखत असे विश्व आघवे, तुवा भरिले, पण तूच हे सर्व विश्व भरून राहिलेला आहेस हे मी पाहत, हे निश्चित. पै राया तो पंडू सुतू, ऐसिये प्रतीतीसी जाहला वरी तू. आता ही कथा संजय धृतराष्ट्राला सांगतोय, तर ते ती ओवी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली. पै राया हे राजा, तो पंडू सुतू अर्जुन, ऐसिये प्रतीतीसी जाहला वरी तू, अशा प्रचितीने अर्जुनाला वरलं. या संजयाची या बोला, या संजयाच्या बोलण्याच्या ठिकाणी निवांत धृतराष्ट्र आहे, तो आपला जसा आहे तसा बसलेला निवांत. त्याला एवढीच उत्सुकता होती की तिथं आता युद्ध सुरू होतंय का युद्ध टळतंय, हे शरणागती लिहून देतायत का, माझ्या मुलांना सगळं अनायासे जसंच्या तसं मिळतंय का युद्ध होईल, युद्ध झालं तर कोण जिंकेल. या संजयाची या बोला, निवांत धृतराष्ट्र तो आपला जसा आहे तसा आपला ऐकतोय. पण हे असा निवांत असल्यामुळं थोडाही उत्साहित नाही, काय बोलणं चाललेलं आहे, काही काही कानावर येऊन देखील फरक नाही. त्यामुळे संजयाच्या मनात काय भाव निर्माण झाले ते ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केले की संजयो दुखवलेनी अंतकरणे. वैषम्य वाटलं म्हणत असे, नवल नव्हे दैव दवडणे. खरं या अंधळ्या राजाचं हे वर्तन म्हणजे दैव दवडणं आहे, हातात सहज आलेलं. काय धृतराष्ट्राचं पूर्वकर्म चांगलं होतं कोण जाणे, की ज्या वेळेला ती भगवद्गीता सांगितली गेली त्यावेळेला तो श्रोता झाला, आश्चर्यच आहे. अर्जुनाकरता सांगितली गेली ज्ञानेश्वर महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे, दुभिन्नली जगापुरते श्रीकृष्ण गाय निमित्त करोनी पार्थाते, पण ती थेट ऐकण्याचं भाग्य संजयाला बरोबरीने मिळतं, धृतराष्ट्राला मिळतं. म्हणजे काय, एक तर पहिला श्रोता अर्जुन, दुसरा संजय आणि तिसरा धृतराष्ट्र. इतकी थेट ऐकतो आहे त्यामुळे संजयाला जास्त वैषम्य वाटत आहे, जास्त वाईट वाटत आहे की संजयो दुखवलेनी अंतक करणे. म्हणजे बघा, सावध रहा, तुमच्यामध्ये कोणी कोणत्या सांसारिक कारणासाठी व्याकुळ असेल तर हे आत जाणार नाही. धृतराष्ट्रासारखं ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अति हळुवारपण चित्त आणोनिया, हे ऐकायचं आहे. जैसे भ्रमर परागु नेती परी कमळ दळे नेणती, इतके हळुवार येऊन बसतात त्या कमळ दळांवर, अगदी त्या पराग कणांच्या बाजूला. पण कमळ दळांना कळत देखील नाही, इतके हळुवार येऊन उतरतात आणि ते पराग घेऊन जातात. इतकं हळुवारपण चित्ताला आणून ही कथा ऐकावी, कुठल्याही अन्य भावानी जर प्रेरित असाल तर ही कथा ठसत नाही. ही गोष्ट धृतराष्ट्राची आहे, पण सगळ्या ऐकणाऱ्यांची आहे. की संजयो दुखवलेनी अंतकरणे, म्हणत असे नवल नव्हे दैव दवडणे. हा जीवे धाडसा आहे मी म्हणे, हा जीवानी धडधाकट आहे ना, फक्त याला डोळे नाहीयेत असं मी समजत होतो. तेव्हा आतूही आंधळा पण आतही बाहेर डोळे नाहीयेत, चर्मचक्षू नाहीयेत, पण हा आत देखील अंध असावा. तरी असो हे तो अर्जुनू स्वहिताचा वाढवित असे मानू, संजयानी सर्टिफिकेट दिलं अर्जुनाला. असू दे या धृतराष्ट्राचं काय होत आहे ते होऊन जाऊन देत, काय आता त्याला इलाज नाही, हा आतही आंधळा दिसतोय. पण हा अर्जुन मात्र स्वहिताचा वाढवित असे मानू, स्वहित अधिकाधिक मानानी तो घेतो आहे. की याही वरितया अनुधिवसा उपनला, पण असं असताना त्याच्या ठिकाणी अजून एक दिवसा, त्याच्या बुद्धीला अजून एक विचार निर्माण झाला. म्हणे हेची हृदया आतुली प्रतीती, अर्जुनाचं संपत नाहीये. अर्जुन भगवंतांना एकदा म्हणतो की तुला ढसाळ म्हणावं की काय, आता मी अभेद बुद्धीनी सर्वत्र पाहतो, तू जेव्हा म्हणालास की एका अंशाने सर्व जगत मी व्यापून राहिलेलं आहे, अर्थात मीही जगतामध्येच आहे, त्यामुळे मीही अभेद परमात्म्याशी, हे मला समजलं. पण दुसऱ्या बाजूनी म्हणायला लागला, हे जी हृदया आतुली प्रतीती, हे जी आता माझ्या हृदयात प्रचिती झालेली आहे मला भगवंतांच्या बोलण्यामुळं, उपदेशामुळं, बाहेरी अवतरो का डोळ्याप्रती, हीच जर मला स्पष्ट डोळ्यांनी या चर्मचक्षुनी दिसली तर विश्वरूप दर्शनाची प्रस्तावना ज्ञानेश्वर महाराज करतायत अर्जुनाच्या मुखातून. ये आरतीची या पाऊली मती उठती जाहली, या इच्छेबरोबर त्याची बुद्धी खडबडून जागी झाली प्रश्न विचारण्यासाठी. मिया इहीच दोही डोळा झोंबावे विश्वरूपा सकळा, एवढी हाव तो देवा आगळा म्हणून करी. हा द्यायला समर्थ आहे, दाखवायला समर्थ आहे, मग आता ही इच्छा व्यक्त करायला काय हरकत आहे. आजी तो कल्पतरूची शाखा म्हणून वांझोळे न लगती देखा, माझी ही आशा वांझोटी जाईल असं मला वाटत नाही, कारण हा कल्पतरू आहे माझ्या समोर बसलेला. जे जे येईल तयाची मुखा, तेते साचची करीत असे येरू, अर्जुनाच्या मुखामध्ये जे जे येईल ते सत्य करायला हा बसलेलाच आहे. जो प्रल्हादाची या बोला, विषाही सकट आपणची झाला, त्या खांबात आहे ना, सर्वत्र भरून राहिलेला आहे ना, मग या विषाही तोच असला पाहिजे, विष पी. म्हणून आपल्या वडिलांनी प्रल्हादाला सांगितल्यानंतर, जर तो सर्वत्र असेल तर विषाथी असणारच, हे विष माझं अनहित करणार नाहीच, अशा भावांनी प्रल्हाद विष देखील प्राशन करता झाला. तेव्हा हाच विषाच्या अंगाने प्रल्हादाच्या अंतकरणात जठरामध्ये गेला. तो सद्गुरु असे जोडला किरीटीसी. ज्याने अशी करणी प्रल्हादाच्या वेळेला केली, तोच हा, तोच सद्गुरु म्हणून अर्जुनाला लाभलेला आहे. म्हणून विश्वरूप पुसावया लागी पार्थ रिगता होईल कवणे भंगी. विश्वरूप दाखवाव हे विचारण्यासाठी म्हणून अर्जुन कशा रीतीने प्रवृत्त होईल ते सांगेन पुढली प्रसंगी ज्ञान देव म्हणे निवृत्तीचा ते पुढच्या अध्यायामध्ये मी सांगेन असं निवृत्तीचा ज्ञानदेव म्हणतो. असं ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंचे आपण आहोत अशी बिरुदावली आपल्या स्वतःच्या समोर मोठ्या धन्यतेने लावतात. इथं असलेला आहे गोड सद्गुरू आणि शिष्य असा आणि सखा आणि सखा असा जो संवाद झाला तर तो संवाद आपण पाहिला. आता आपण 11व्या अध्यायात प्रवेश करणार आहोत. 11व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीत आलेलं जे सख्य अथवा प्रेम सूचक असं वर्णन आहे अर्जुन आणि भगवंत यांच्यातलं ते आपण पाहू पुढच्या वेळपासून. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओ